नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे क्रोएशियन समपदस्थ आंद्रेस प्लेनकोवीच हांणी जाग्रेबांत प्रतिनिधी मंडळा पातळेचेर उलोवणी केली. भारत आनी क्रोएशियान दीर्घकाळापासून प्रलंबीत आशिल्ल्या भारत EU मुक्त व्यापार कबलातीचेर चर्चा केली.
सहमत है कि आतंकवाद मानवता का दुश्मन है, लोकतंत्र में विश्वास रखने वाली शक्तियों का विरोधी है. 22 अप्रैल को भारत में हुए आतंकी हमले पर संवेदनाओं के लिए हम प्रधानमंत्री जी और क्रोएशिया सरकार के हार्दिक आभारी हैं. ऐसे कठिन समय में हमारे मित्र देशों का साथ हमारे लिए बहुत मूल्यवान था. हम दोनों सहमत है कि आज के वैश्विक वातावरण में भारत और यूरोप की साझेदारी बहुत महत्व रखती है.
क्रोएशियात योगाची व्हड प्रमाणात लोकप्रियता नोंद करून थळाव्यांच्या उमेदीचे कौतुक केले. 21 जून दिसा आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान तांणी सांगले की फाटल्या वर्सा प्रमाण क्रोएशियाचे लोक हो दीस व्हडा उमेदीन मनयतले असो विश्वास आसा.
यहाँ पर योग की लोकप्रियता को मैंने स्पष्ट रूप से अनुभव किया है. 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस है और मुझे विश्वास है कि हमेशा की तरह क्रोएशिया के लोग इसे धूमधाम से मनाएंगे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगला की भारताचे भाषिक दायज परत मेळोवपाची आणि मातृभाषांचेर अभिमानान जगाचे फुडारपण करपाची वेळ आयल्या. नवी दिल्लीन पुस्तक प्रकाशन सुवाळ्यात उलयताना शाह हांणी म्हळें की देशाच्यो भाषा ह्यो ताच्या संस्कृतीचे रत्न आसात. परदेशी भाषा भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे सार आत्मसात करूंक शकना.
सबके जीवन में इस देश में अंग्रेजी बोलने वालों को शर्म आएगी, ऐसा समाज का निर्माण अब भी नहीं. चीजों को वही कर पाते हैं जो करने की ठान लेते. और मैं मानता हूं हमारे देश की भाषाएं हमारी संस्कृति का गहना है. हमारे देश की भाषाओं के बगैर हम भारतीय ही नहीं रहते. हमारा देश, इसका इतिहास, इसकी संस्कृति, हमारा धर्म, इसको समझना है तो कोई विदेशी भाषा में नहीं समझा सकती.
देशभरातल्या आदिवासी समुदायाच्या जिणेत परिवर्तनात्मक बदल घडून हाडपाक सरकार काम करता. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीत आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम हांणी म्हळें की तांच्या मंत्रालयान फाटल्या 11 वर्सांत आदिवासी समुदाय फाटी उरूं नये ह्या खातीर वेगवेगळ्यो योजना आनी कार्यक्रम राबयल्यात. अशाच एका योजनेचे एकलव्य मॉडेल निवासी शाळा उल्लेख करत तांणी सांगले की ह्या उपक्रमाचो विद्यार्थ्यांक व्हड प्रमाणात फायदो जाता. विकसित भारत का अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याण के 11 साल या खासा मालिकेचो भाग म्हूण ही खासा मुलाखत आज राती 9:30 आकाशवाणी FM गोल्ड वाहिनी आणि आकाशवाणीच्या पुराय नेटवर्काचेर प्रसारित करतले. ही मुलाखत आमच्या न्यूज ऑन एअर ऑफिशियल YouTube चॅनलाचेर एकाच वेळार प्रसारित करतले. इराणातल्या भारतीय नागरिकांक सुरक्षितपणान परत हाडप सरकार सगळ्या तरेन प्रयत्न करता आणि भारतीय मिशनाच्या सदस्यांक घेऊन वचपी आणखी एक विमान आयज पावपाची अपेक्षा आसा. ताच्या आधी उत्तर इराणातल्यान भायर काढिल्ले 110 भारतीय विद्यार्थी नवी दिल्ली पावले. नवी दिल्लीत माध्यमाकडे उलयताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हांणी म्हळें की इराणातल्या भारतीय नागरिकांक भायर काढपाक सरकाराक 350 परस चड विनवण्यो मेळयल्यात. अडकिल्ल्या लोकांक परत हाडपाक आयज एक विमान तुर्कमेनिस्तानाक वता. नवी दिल्ली उड्डाणा खातीर सुरक्षित आनी खुल्या हवाई क्षेत्राचो वापर करता आनी सुरक्षित मार्गांनी भायर काडपाचे प्रयत्न करतात हाचेर मंत्र्यांनी भर दिला. लीड्सात इंग्लंडा आड जावपी पयले कसोटी खातीर दादल्यांच्या निवड समितीन हर्षित राणाचो आस्पाव भारतीय पंगडात केल्ल्याची माहिती भारतातल्या क्रिकेट नियंत्रण मंडळान केल्या. शुभमन गिलाच्या फुडारपणाखाला हो पंगड शुक्रारा लीड्सातल्या हेडिंग्ली हांगा सुरू जावपी इंग्लंडा आड 5 मॅचींची कसोटी मालिका खेळपाक तयार आसा. मेघालय, गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आनी ओडिशा हांगा आयज कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. बिहार, छत्तीसगड, दर्यादेग कर्नाटक, गुजरात, कोकण आनी गोंय, मध्य महाराष्ट्र आनी ईशान्य राज्यांनी फुडले 2 ते 3 दिसांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी आयज गडगडपाची शक्यताय आसा असो अदमास IMD दिला. मजगती काल सांजवेळा दिल्ली NCR पावस पडून उमाशेच्या खर उष्णतेतल्यान थाकाय मेळ्ळी. राष्ट्रीय राजधानी आनी लागसारच्या NCR वाठारात शेनवारा मेरेन हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 5 दिसां खातीर ह्या वाठारात मध्यम पावस आनी गडगडाटी वादळाची शिटकावणी IMD दिल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्र खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्र खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.